नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. कृषी कर्जासाठी सिबिलची अट न घालता कर्ज पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पूर्ण मदतीची कृषीमंत्र्यांची ग्वाही. अवकाळी पावसामुळे राज्यात एकूण 27,000 हेक्टर पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या 29 मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार. मराठवाड्यात काल झालेल्या विविध अपघातात 12 जणांचा मृत्यू. आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर, पुढील 2 दिवस पाऊस राहणार, हवामान खात्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहेत. ते काल मुंबईत राज्यस्तरीय बँकर समितीच्या 167व्या बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचा 2025-26 या वित्तीय वर्षाचा 44,76,804 कोटी रुपयांचा पतपुरवठा आराखडाही मंजूर करण्यात आला. कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदा दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करावं, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यंदा चांगला पावसाळा होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे, त्यामुळे खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. ते काल नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा कोकाटे यांनी दिला. तसंच खरीप पिकासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कर्ज द्यावं असं आवाहन केलं. दरम्यान अवकाळी पावसामुळे राज्यात एकूण 27,000 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहितीही कोकाटे यांनी दिली. यासंदर्भात लवकरच पंचनामे करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. खताच्या लिंकिंगबाबत कायदा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. बीड इथं काल खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. बीड जिल्ह्यातल्या ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाचं चित्र बदलण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं. श्रीक्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही पवार यांनी काल आढावा घेतला. या कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असून निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले. या विकास आराखड्यात 286.67 कोटी रुपयांच्या 92 विकास कामांना मान्यता दिल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी यावेळी सांगितलं. परळी औष्णिक विद्युत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आवश्यक सोयी सुविधांचा, तसंच अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचाही पवार यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या 29 मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशातल्या 723 जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. सुमारे 65,000 गावात जाऊन वैज्ञानिकांचं पथक शेतकऱ्यांना मार्गदर्शन, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देईल, असं चौहान यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इस अभियान में हम 2170 टीमें बना रहे हैं वैज्ञानिकों की. इसमें कम से कम 4 साइंटिस्ट एक टीम में होंगे. इन वैज्ञानिकों के साथ जोड़ेंगे हम यूनिवर्सिटीज को, कॉलेजेज को, राज्य सरकार के अमले को, केंद्र की पूरे कृषि विभाग की टीम को, प्रगतिशील किसानों को, FPOs को, और ये टीम एक जिले में 3 टीमें जाएगी. देश हर एक टीम जिस एक गांव में जाएगी वहां 5 से लेकर 10 गांव के किसान वहां आएंगे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. आज सकाळी त्यांचा शपथविधी होईल अशी माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. भुजबळ यांच्याकडे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचा कार्यभार सोपवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष 2025-26 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल. 20 मे रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे सराव अर्ज उपलब्ध असतील. प्रवेशासाठी अंतिम अर्ज 21 मे ते 28 मे या कालावधीत भरता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ राज्यात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत. नांदेड शहरात ITI रस्त्यावरील तिरंगा ध्वजापासून जोरदार पावसात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ अजित गोपछडे यांच्यासह माजी सैनिक, NCCचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. या यात्रेत सहभागी झालेले सीमा सुरक्षा दलाचे माजी सैनिक राघोजी मोळके म्हणाले,
या सरकारने भरपूर ठोस असा निर्णय घेतलेला आहे आणि यापुढे असाच निर्णय घ्यावा. त्यांनी आपला देश असल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. नेस्तानभूत पाकिस्तानला करणार होता, पण त्याने सिलेंडर झाला आणि शरणांगती पत्करली आणि असाच देश त्यांना प्रत्युत्तर देईल असे मी सांगू इच्छितो.
छत्रपती संभाजीनगर इथले पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगानं बोलताना दहशतवादाविरोधातल्या या कारवाईत पाकिस्तानच्या बाजूनं उभ्या असलेल्या तुर्की आणि अझरबैजानच्या बहिष्काराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले,
तुर्की आणि अझरबैजान तिथं भारतीय टुरिस्ट प्रचंड वाढलेले आणि आज आपल्या विरुद्ध उभे आहे. असं असताना लोक तिथं जात आहे. आपण भारतीय म्हणून आज देशा बरोबर राहणं गरजेचं आहे. टुरिझम दुसरीकडे डायव्हर्ट करणं गरजेचं आहे. मला अपेक्षा अशी आहे की बा पाकिस्तानी आता पुन्हा अशी हिंमत नाही करता पाहिजे. पंतप्रधान मोठं डिसिजन घेतलं आहे की ब्लॅकमेल समोर आम्ही करणार, तर मला वाटतं हे एक मोठा संदेश आहे.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी काल देगलूर तालुक्यातल्या तमलूर इथले हुतात्मा सचिन वंजे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी शासनातर्फे योग्य ती मदत करण्याचं तसंच घरकुल योजनेतून पक्कं घर देण्याचं आश्वासन सावे यांनी दिलं. यावेळी त्यांनी त्यांचा 1 महिन्याच्या पगाराचा धनादेश वंजे यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला. मराठवाड्यात काल वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. लातूर नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातल्या घरणी गावाजवळ 2 दुचाकीच्या अपघातात 3 जण ठार झाले. काल दुपारी झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीस्वारानं जोराची धडक दिली. मृतांमध्ये घरणीतल्या विठ्ठल शिंदे, यशोदा शिंदे आणि लालासाहेब पवार यांचा समावेश आहे. चाकूर तालुक्यात आष्टामोड पथकर नाक्याजवळ झालेल्या अन्य एका अपघातात कार आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. लातूर बार्शी महामार्गावर ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टरच्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला असून चालक फरार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातल्या सौंदलगाव शिवारात कारच्या धडकेत पायी जात असलेल्या मायलेकीचा मृत्यू झाला. काल सकाळी हा अपघात झाला. रोहिणी चव्हाण आणि नुरवी चव्हाण अशी मृतांची नावं आहेत. छत्रपती संभाजीनगर इथले कारचालक अमरदीप चव्हाण हे बीडकडे जात असताना त्यांचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं हायवा चालकानं दुचाकीला दिलेल्या धडकेत 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाचनवेल इथं पिकअपच्या धडकेत विठ्ठल घुले या तरुणाचा मृत्यू झाला. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल मेघगर्जनेसह पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातल्या पिंपळगाव रेणुकाई इथं वीज पडून शेतात काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी कालही पाऊस झाला. वैजापूर तालुक्यात लोणीखुर्द परिसरातल्या नायगव्हाण इथं जोरदार वादळी वाऱ्यामुळे लिंबाचं झाड पडून गाय दगावली. जिल्ह्यात पैठण, खुलताबाद, वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. गंगापूर तालुक्यात गारपीट झाल्याचंही वृत्त आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. कृषी कर्जासाठी सिबिलची अट न घालता कर्जपुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे बँकांना निर्देश. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पूर्ण मदतीची कृषीमंत्र्यांची ग्वाही. अवकाळी पावसामुळे राज्यात 27,000 हेक्टर पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या 29 मे पासून देशव्यापी विकसित कृषी संकल्प अभियान सुरू होणार. आणि मराठवाड्यात काल झालेल्या विविध अपघातात 12 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.